रेंट्री वाले शो का नाम दोस्तों मैं हूं निलाद्री आपकी सेवा में हाजिर अंटिल मिडनाइट सुपरहिट्स 93.5 रेड एफएम इज व्हाट यू आर कैचिंग इन द हाउस विद मी ईशान भट्टाचार्य इंडिया वन बरी वी आर वी गॉट द सीरीज एंड And the next match
is at Calcutta.
Is in Kolkata.
Yay!
Very own Kolkata, Eden Gardens.
Yep. So we lost. We actually won by 15 runs. They yep. came pretty close. Baj gaye. Wo aaj teen gula laga lene ke pure mood mein the wo log. But VSK. Virat Kohli was like a parent, okay? Like as a parent to tell your child, son, aisa mat karna, idhar jaake mat khelna, dada ji ko disturb mat karna, upar wale us kamre mein mat jana, and all of that. And the moment you step out of your house, you're looking from a distance and your kid does exactly that.
The opposite, yes.
Bol raha hai, बुमरा को उधर बॉल मत फेंक इधर तेरे लेग साइड पे फील्डिंग सेट किया है बुमरा जाके ऑफ साइड में बोल करेगा बोल ए यॉर्कर डाल तो अच्छा यॉर्कर या फुल टॉस दोनों में से एक बोला होगा बुमरा फुल टॉस ही चल रहा था
आई वांडर व्हाट द चैट विद केदार जाधव वाज ऑल अबाउट
या सो विराट कोहली वाज टॉकिंग टू केदार जाधव एंड ही वाज पॉइंटिंग अ लॉट टुवर्ड्स पैंट्स एक्चुअली नॉट लॉट लेट मी पुट इट व्हाट इट वाज ही पॉइंटेड वंस टुवर्ड्स हिज पैंट्स नाउ दिस इज एब्सोल्युटली ट्रू Probably saying it's a punishment bit. Agar over acha nahi gaya, to kya ho sakta hai? Just to hey, but yeah, do you agree with the man of the match choice?
I would go with Mahendra Singh Dhoni. Having said that, Yuvraj has come in and done well for himself for the
yeah,
country.
Yeah, but I think Mahendra Singh Dhoni. The funny part is both of them won the same amount of money. Both of them got a lakh. Yeah. But Dhoni is something he can use. Yuvraj has a digital wallet now. ठीक है उसपे हजार उसपे एक लाख रुपए पड़ा हुआ है युवराज जाके वहां से शॉपिंग करेगा डिजिटल वॉलेट से कि आपका वो रेस्टोर से खाना ऑर्डर करेगा डिजिटल वॉलेट से एक लाख रुपए खर्च कर रहे उसके लिए काफी It's. I think it's difficult.
It's going to be a task for him. And yeah. also, he mentioned his mom a lot in the Man of the
yeah,
Match
Yeah, he said
award.
His mom, he said his Guruji, his wife. His father did not find a mention. Yuvraj se pucha gaya tha ek bar, bolta hai ki pitch mein kya baat kar rahe the. Ravi Shastri wanted to know pa. Yuvraj ko leke fir koi baat hui. He didn't ask this question. Also, Ravi Shastri, I think, was one step away from asking Virat Kohli, aisa kya hai kumble mein jo mere mein nahi hai.
in the presentation ceremony. Oh, Ishan Bhattacharya, you always make us laugh. Catch him on Kindly Excuse tomorrow between 5 and 9. We're going to dive straight back into our art, Ganesh Bakke. I'm taking your calls up next. WhatsApp me on 9880-935-935-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0 चंद पे सितारे मोहम्मद रफी साहब की आवाज में आप एंजॉय कीजिए सुपर हिट और बजाते रहो।